गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमु पंथ आनंत या राघवाचा मना सज्जना भक्ति पंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंध्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सोडू नये तो जनी तो चितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप बुद्धि न कोरे मना धर्मता नीति सोडू नको मना अंतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडू निद्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना काम नाना विकारी नको रे मना लोभ हा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे मना बोलणे नीच शोषित जावे स्वयं सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसी रे नीव वावे देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाजिजावे परि अंतरी सज्जना नीव वावे नको रे मना द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थ बुद्धि नये पाप साचे घडे भोगणे पाप ते कर्म खोटे न होता मना सारिखे दुख मोठे सदा सर्वदा प्रीति रामी धरावी दुखाची स्वये सांडी जीवी करावी देहे दुख ते सुख मानित जावे विवेके सदा स्वस्वरूपी भरावे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधून पाहे मनात्वांची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले मना मानसी दुख आणून कोरे मना सर्वधा शोक चिंता न कोरे विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी मना सांग पारावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्व बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागी जीवा कर्म योगे जनी जन्म झाला परी शेवटी काळ मुखी निमाला महा थोर ते मृत्यु पंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलती सर्व ही जीव मी चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडोनी या सर्व जाती मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तूही पुढे जात आहे पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते म्हणून जनी मागुता जन्म घेते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होऊन जाते घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे मती मंद ते खेद मानी वियोगे मना राघेवे वीण आशा नको रे मना मानवाची नको कीर्ती तुरे जयावर्णिती वेद शास्त्रे पुराणे तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाणे मना सर्वथा सत्य सोडू नको रे मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे मना सत्य ते सत्य वाचे वदावे मना मिथ्य ते मिथ्य सोडू निद्यावे बहु हिमपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुख त्या बाळकासी मनावासना चुकवी एर धारा मना कामना सांडिरे द्रव्यदारा मना यातना थोर हे गर्भवासी मना सज्जना भेटवी राघवासी मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा न बोले मना राघवी वीण काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडी ने घडी काळ आयुष्य ने तो देहांती तुला कोण सोडू पाहतो रघुनायका वीण वाया शिणावे जना सारिखे व्यर्थ का ओसणावे सदा सर्वदा नाम वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते नसोदे मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राहे देहे रक्षणा कारणे यत्न केला परी शेवटी काळ घेऊन गेला करी रे मना भक्ती या राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची भवाचा भय काय भीतोस लंडी धरी रे मना धीर धाकासी सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरी नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी दीनानाथ हा राम कोंदंडधारी पुढे देखता काळ पोटी थरारी मना वाक्याने मस्त हे सत्यमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्त रिपू शिरी कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी समर्थाची या सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम दासाभिमानी महासंकटी सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जयाते स्मरे शैलजा शूल पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी अहल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी वसे मेरु मांदार हे सृष्टि लीला शशी सूर्य तारांगणे मेघमाळा चिरंजीव केले जनी दास तोनी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी उपेक्षा कदा राम रूपी असेना जीवा मानवा निच्छयो तो वसेना श्री भारवाहेन बोले पुराणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी असे हो जया अंतरी भाव जैसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्यासी रक्षी तसे चाप पाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी सदा सर्वदा देव सन्निध आहे कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे सुखानंद आनंद कैवल्यदानी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घाली तो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशाणी नुपेक्षी कदा राम दासाभिमानी मना प्रार्थना तुझला एक आहे रघुनाथ थक्कीत होऊन पाहे अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे जयाचे नियोगे समाधान बाणे तया लागी हे सर्व चांचल्य दीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे मना पाविजे सर्व ही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष तेथे विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे बहु हिंडता सौख्य होणार नाही शिणावे परी नातुडे हित काही विचारे बरे अंतरा बोध विजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे